चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नेस्को कोरोना काळजी केंद्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र 2 व्यवस्थेची काल दिनांक 15 मे 2020 रोजी सकाळी पाहणी केली। राज्याचे उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल, सहआयुक्त श्री आनंद वागराळकर, पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त श्री देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता श्री विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी श्री देवेंद्र जैन तसंच श्री मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी नेस्को मैदानावर सभागृह क्रमांक 2 आणि 3 या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रामुख्यानं पाहणी केली। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री जयस्वाल यांनी मुख्यमंत्री महोदयांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली। एकूण 1240 बेड क्षमता असलेलं हे संपूर्ण केंद्र असणार आहे। या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा देखील उपलब्ध असेल। महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आणि स्नानगृह, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखे दिले जाणार आहेत। पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत। संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केलं।